नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मानसी वाळवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारतान 2023-24 वर्सा संरक्षण उत्पादनांच्या मोलांत आतां मेरेनची सगळ्यांत चड वाड नोंद केल्या. 2023-2024 उत्पादनाचें मोल सुमार 1,26,887 कोटी इतले पावला. हे फाटल्या अर्थीक वर्साच्या तुळेंत 16.8% चड आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला मेक इन इंडिया कार्यावळ दर वर्सा एकापरस एक अशे यशाचे पावणे हुपता अशे माहिती दितना रक्षामंत्री राजनाथ सिंग हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. भारतीय रेल्वे ह्या वर्सा एका खासा मोहिमेखाला 2,500 जनरल डबे तयार करतली अशे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. आनीक 10,000 नवे जनरल कोच तयार करतले अशे तांणी सांगले. भारतीय रेल्वेचे गतीशक्ती विश्वविद्यालय आणि आघाडीची व्यावसायिक विमान उत्पादक एअरबस हांच्या मदीं सामंजस्य कराराचेर सही केल्या उपरांत ते उलयताले. मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची कसलीच गैरसोय जावची न्हय हाजेर सरकार भर दिता असे त्यांनी सांगले. आणिक 50 अमृत भारत रेल्वे गाडयो तयार करपाचे काम पहिलीच सुरू झाले असा असे त्यांनी सांगले. भारतान आवय आणि भुरग्याच्या जगपाची शक्यताय वाढोवपान खूप वेगान उदरगत केल्या असे भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगला. आवय नवजात आणि बाल भलायकी मंडळाच्या बसकेन ते मार्गदर्शन करताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 8 आणि 9 तारखेक रशियेच्या भेटेर असतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या आपोवण्याक लागून मॉस्कोंत वतले आणि 22व्या भारत रशिया वर्सुकी परिषदेत वाटो घेतले. तशेंच दोनी फुडारी वेगवेगळ्या संसारीक आणि प्रादेशिक प्रस्न आणि आव्हानांचेर चर्चा करतले. ओडिशांत देव श्री जगन्नाथ, देव श्री बालभद्रा, देवी सुभद्रा आणि श्री सुदर्शन हांच्या रथयात्रेची तयारी निमण्या पावण्यार पावल्या. आयतारच्यान सुरू जावपी यात्रा उत्सवाक नेटान मनोवपा खातीर तयारी सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पॅरीस ऑलिंपिक्सांत वचपी भारतीय पंगडाची भेट घेतली. हो पंगड भारता खातीर जैत जोडून हाडटलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल भेटेवेळार उक्तायलो. ऑलिंपिक्स फकत जिखपाची आणि जैताचीच न्हय तर शिकपाची सन दिता आणि ती शिकपाची माची जावन आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. कसलीच कागाळ करनासतना आणि कारणा दिनासतना आपूण कष्ट करत आपली मोख पुराय करप आणि जैत जोडप महत्वाचे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. आयज आणि फाल्या खातीर भारतीय हवामान खात्यान उटंगाराच्या पावसाक लागून उत्तराखंडांत आणि उत्तर उदेंत भारतातल्या चडशा वाठारांत रेड अलर्ट जारी केला. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडांत फुडले 3 ते 4 दीस नेटान पाऊस पडपाची शक्यताय आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. उत्तर उदेंत भारत आणि अस्तंत बंगाल आणि ओडिशान फुडले 2 ते 3 दीस अधिक नेटान उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. गडगड आणि जोगलासयत उत्तर अस्तंत आणि मध्य भारतात पाऊस पडटलो असे भारतीय हवामान खात्यान सांगला. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात फुडले 2 ते 3 दीस शेगीत नेटान पाऊस पडपाची शक्यताय असा असो भारतीय हवामान खात्याचा अदमास असा. भगवती नगर यात्री निवास स्पेस कॅम्प जम्मूतल्यान काश्मीर देंगणात श्री अमरनाथ जी यात्रे खातीर 7,919 भक्तांचा 7वा गट आज सकाळी भायर सरलो. बम बम भोले असो गजर करत भक्तांनी आज फातोडेर यात्रेक सुरुवात केली. हातून 5,241 दादले, 1,435 बायला, 16 भुरगी, 214 साधू आणि 13 साध्वी हांचा आसपाव असा. ही अमरनाथ यात्रा सुरक्षितपणान सुरू असा. आसामान शेगीत पडपी उटंगाराच्या पावसाक लागून हुंवाराक लागून जाल्ली परिस्थिती आणि वाईट झाल्या. सुमार 21 लाखापरस चड लोक आणि 29 जिल्हे या हुंवाराच्या संकश्टान शिरकल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.